This is a seminar from National Expositors Conference 2013.
Anyway, आज आपल्या पहिले थेसलमध्ये शेवटच्या इथं 17 मध्ये एक सुंदर असा टॉपिक असणार आहे आपला. आणि तो म्हणजे प्रभूच्या पुन्हा येण्याबद्दल. आणि त्याआधी प्रार्थना करूया. हे आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या चरणी येतो. तूच आम्हाला शिकवू शकतोस, तू आमचे अंतकरण तयार करू शकतोस, तूच आमच्या हृदयात 30 पट 60 पट 100 पट पीक आणू शकतोस. म्हणून आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या वचनातून आम्हाला बोल, आम्हाला शिकव, आमच्या जीवनात वेगवेगळ्या परिस्थितीत तुझ्या आत्म्याद्वारे लागू करण दे बापा. तू आम्हाला दे लहानशी विनंती त्याच्या गोड जीवन नावात मागतो म्हणून तू आई. आमेन. तर मोठा पोर्शन आहे आपला, म्हणून काही ह्याच्यामध्ये आपण डीप जाऊ शकत नाही, पण जे महत्वाचे मुद्दे त्याच्यावर टच करू आपण. पहिली गोष्ट म्हणजे तिसऱ्या अध्यायाच्या 13 वचनामध्ये आपण पाहतो की तो प्रार्थना करत आहे त्यांच्यासाठी. आणि तो म्हणतोय की जेव्हा आपला प्रभू येशू ख्रिस्त येईल, पवित्र जनासंगती येईल, त्यावेळेस त्याने तुमचे अंतकरण देव आपला पिता ह्यांच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावे. तर विश्वास प्रीती वगैरे नंतर तो आता पवित्रतेबद्दल बोलत आहे. आणि आपल्या बायबलमध्ये हे 3रा अध्याय 4था अध्याय 5वा अध्याय हे मनुष्याने निर्माण केलेलं आहे. तर जेव्हा हे लेखक लिहायचे तेव्हा हे असे ब्रेक नव्हते 3रा 4था 5वा. तर हे नंतर एका माणसाने म्हणजे समजण्यासाठी हे वचन आणि मग हे त्याच्या मनानुसार त्याने ब्रेक लावलेले आहेत इकडं 4था 5वा. पण आपल्याला एक फ्लो दिसतो. बघा, पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी ते चॅप्टरचं एंड होतो. पण 4थ्या अध्यायामध्ये बघा, परत पवित्रतेमध्ये विशेष करून काय शिक्षण पावलाला द्यायचंय तो आता त्याच्यामध्ये सखोल रीतीने जातो. इथं लिहितो बंधुजनो शेवटी. आता शेवटी म्हणजे कदाचित त्याच्या मुख्य हेतूकडे येत आहे, किंवा आता त्याच्या मनामध्ये ते पत्र तो आता त्याचा शेवट करणार आहे. शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभू येशू मध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. तर आता ह्याच्यातून आपण काय शिकतो? एक म्हणजे पौलाचा सुवार्थ प्रसाद जो होता तो फक्त एका मीटिंगमध्ये देऊन जायचं परत आणि मग निघून जायचं तिथून, तशा प्रकारचा नव्हता. काही काही अध्यायांमध्ये तो म्हणतो की ह्या आशेविषयीच्या गोष्टी पण आम्ही तुम्हाला सांगितल्यात. म्हणजे तो बरेचसे मुद्दे हाताळायचा. सुवार्थ प्रसाद म्हणजे प्रभूच्या येण्यापर्यंत शिक्षण त्यांना द्यायचं. आणि इथं आपण पाहतो की आम्ही तुम्हाला काय शिकवलेले होते की तुम्ही कसे वागावे. तर ते सुवार्ता द्यायची आणि मग सुवार्तेद्वारे जीवन कसं बदलतं आणि देवाची काय अपेक्षा आहे व्यवहारिक रीतीने त्याच्याबद्दल पण सांगायचे. आणि आपला देव ना आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये पण फार रस घेतो. हा जो शब्द आहे वॉक, कधी कधी तुम्ही चालावे असा पाऊल लिहितो, तर तो शब्द आपल्या दररोजच्या जीवनाबद्दल आहे. भाजी मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो, पेट्रोल भरताना जेव्हा आपण थांबलेलो असतो, तर तिथं आपण देवाला आनंद द्यायला पाहिजे. आणि हे सगळं ज्ञान आणि बुद्धीने संपन्न होऊन ख्रिस्त केंद्रित ज्ञान मिळत असताना खरं शिक्षण जर का आपल्याला मिळतंय त्याची परीक्षा काय आहे, तर ते खरं शिक्षण आचरणात येतं, त्याचं आपल्या जीवनावर इम्पॅक्ट पडतो. तर ते म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला ते ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. असं म्हणत नाही की काही होत नाहीये आणि चिडलेला नाहीये, तो म्हणत आहे की तुमची वृद्धी होत आहे. आणि मग तो आता अजून डिटेलमध्ये जाणार आहे, कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला ठाऊक आहे. तर बघा, सुवार्ता प्रसाद मग आपलं जीवन कसं बदलायला पाहिजे आणि प्रभूपासून काय आज्ञा आहेत तिथपर्यंत ते शिकवायचे प्रेषित. आणि येशूने त्याची शेवटची आज्ञा दिली होती मत्तय शेवटच्या अध्यायामध्ये, जा सृष्टीच्या पर्यंत जा आणि शिष्य घडवा, हे मुख्य आज्ञा आहे त्या अध्यायामध्ये. आणि शिष्य घडवा आणि कसे घडवा, जाऊन सुवार्ता प्रसार करून बाप्तिस्मा, आणि मी जे शिकविलेले त्यांना ती आज्ञा पाळायला सांगा असं येशूने सांगितलेले. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रेषितांनी ती येशूची आज्ञा जी आहे ती फार गांभीर्याने घेतलेली होती. आजकाल कसं आहे की जा फक्त जा मेन आज्ञा जा बनलेली आहे आणि लोक चाललेले आहेत इकडं तिकडं. पण त्या अध्यायामध्ये मत्तयाच्या 24 का 28 आहे हा, इथं मूळ भाषेमध्ये मुख्य आज्ञा जाऊन शिष्य घडवा आणि ती कशी घडवा, तर जाय लागतं कुणाला तरी, मग सुवार्ता प्रसाद करायला लागतो, मग त्यांचे बाप्तिस्मे होते. पण मी जे काय आज्ञा दिलेले त्या त्यांना तुम्ही शिकवा असं येशूने सांगितलेलं आहे. तर हे बरोबर मिनिस्ट्री करत होते आणि मग त्यांना त्यांचं जीवन पण कसं दिसायला पाहिजे तिथपर्यंत ते शिकवायचे. आणि मग आता अजून आपण सखोल रीतीने जाऊ की काय आहे नेमकं पावलाच्या मनामध्ये. एक गोष्ट तर साफ आहे की पाऊल आता व्यवहारिक जीवनाबद्दल बोलत आहे, होय की नाही, डेली लाईफ म्हणजे दररोजचं जीवन. पण अजून त्याने सांगितलं नाही की नेमकं काय, मग आता तो अजून सखोल जाणार तिसऱ्या वचनात. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही ज्या कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. आता एकदम मेन त्याच्या हेतूकडे तो आलेला आहे. आता तुमचे पवित्रीकरण व्हावे, आता काही जे डिनॉमिनेशन वगैरे आहेत ते शिकवतात की ह्या पृथ्वीवरच एका मनुष्याचं पूर्ण पवित्रीकरण होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला मग ते दोन, दुसरा अनुभव, तिसरा अनुभव, मग काय काय लोक पवित्र आत्म्याचा तुम्हाला दुसरा बाप्तिस्मा, तिसरा बाप्तिस्मा किंवा असं काहीतरी अनुभव तुम्हाला शोधायला पाहिजे जेणेकरून हा पवित्र झालंय, पवित्रीकरण झालंय. ह्यात मी ज्या मंडळीतून बाहेर आलो तिथं त्या मंडळीच्या फाउंडरनी 3 दिवस रात्र मद्रासच्या बीचवर स्वतःला इथपर्यंत पुरून घेतलं, 3 दिवस रात्र प्रार्थना करत होता. आणि मग त्याचा क्लेम काय होता त्याच्यानंतर, की मी माझं पवित्रीकरण झालं, पवित्रीकरण पूर्ण, म्हणजे कधीच वाईट विचार नाही किंवा काही नाही. पण खरं पाहता पाऊल म्हणतोय की मागच्या झालेल्या गोष्टी मी विसरून पुढे धाव सरसावितो आणि मी परिपूर्ण झालो असं नाही, पाऊल म्हणतो फिलिपी 3:3 तर मी परिपूर्ण झालो असं नाही मी म्हणत नाही, तर मागच्या गोष्टी विसरून, म्हणजे त्याच्यामध्ये यश पण असतील आणि अपयश पण असतील, त्या विसरून मी प्रभूने कशासाठी मला कायर घेतलंय त्यामागं मी धावतो. आणि रोम 7:7 पाऊल म्हणतो की दोन प्रकारचे नियम माझ्या जीवनामध्ये मी पाहतो. आता माझं नवीन मन मला तारणानंतर मिळालेलं आहे, त्या नवीन मनाद्वारे मी देवाची आज्ञापालन करायचं प्रयत्न करत आहो. पण माझ्या देहामध्ये मला हे पण जाणवतं की मी किती मी काय म्हणतो तो गरजू, हा किती मी तो म्हणतो वो अशक्त, किती मी गरजू, किती मी अशक्त आहे. पण त्याची अपेक्षा तरी येशू ख्रिस्त होती की येशू ख्रिस्ताद्वारे मी एक दिवस परिपूर्ण होईल. आणि कुणीतरी एक असं उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा अमेरिकेने इराकवर हल्ला केला तेव्हा अमेरिका पहिला त्यांच्या राजधानीकडे गेले बगदाद आणि राजधानी त्यांनी जिंकली. आता राजधानी जिंकल्यावर ते पूर्ण जे प्रदेश आहे एका प्रकारे विजय मिळवलेला आहे त्यांनी त्याच्यावर. पण तरी इराकमध्ये कितीतरी महिने छुपयुद्ध चालू होत, हे अतिरेकी कारमधून बॉम्बस्फोट घडवायचे, तर पूर्णपणे हे नव्हतं तिकडं, म्हणजे छुपयुद्ध चालूच होतं. तसंच कुणीतरी असं म्हटलंय इंग्लिशमध्ये, ऑल्दो सिन डज नॉट रेन इन अ बिलीवर इट रिमेन्स, म्हणजे आता पाप आपल्यावर राज्य करत नाही विश्वासणाऱ्यांवर. अगोदर आपल्या पॅटर्न अशीच होती जीवनाची आणि आपण पापाचे गुलाम होतो असं रोमकरास पत्रामध्ये. पण येशूच्या मृत्यूमध्ये आपण मरतो, येशूच्या पुनरुत्थानामध्ये आपण उठवले जातो. आणि मग जीवनाच्या नाविन्यामध्ये आपल्याला घेण्यात येतं येशूच्या पुनरुत्थित जीवनामध्ये. तर त्याचा अर्थ असा आहे की एखादा गुलाम त्याची गुलामी कधी संपते, तो मेल्यावर. आता ती डेड बॉडी आणि मालक किती त्याला म्हणत, त्या डेड बॉडीला उठ मला चहा बनव मला चहा बनव, तो गुलाम मेलेला आहे, आता त्याची गुलामी संपली. तसं पाऊल म्हणतोय की येशू जेव्हा आपल्या बदली मेला, आपण पण त्याच्यामध्ये विश्वासाने मेले गेलो आणि पापाची गुलामी संपली, त्याच्यामध्ये आता उठलो गेलो आणि आता आपण धार्मिकतेचे गुलाम बनलेलो आहे. तर म्हणजे असं नाही की परिपूर्ण बनलेलो आहे, पण विश्वासणाऱ्यामध्ये अगोदर जी पापाची खाली 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 चाललेली गुलामीची पॅटर्न होती ती तुटती ख्रिस्तामध्ये, आणि त्याला आता जीवनाच्या नाविन्यामध्ये पुनरुत्थित जीवनामध्ये तो भागीदारी होतो. पण ह्याचा अर्थ नाही की तो परिपूर्ण झालेला आहे. एक झगडा गलतीकारास पत्रामध्ये पण 5व्या अध्यायामध्ये एक झगडा आहे, आत्मा आणि देह. आता विश्वासणाऱ्यामध्ये पवित्र आत्मा येऊन वस्ती करतो आणि पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या मार्गाने लीड करायचा प्रयत्न करतो, वचनाच्या मार्गाने, देवाच्या मार्ग, पवित्र इच्छा देतो आपल्याला, संत गणांसंगती सहवासाची इच्छा, बायबल वाचण्याची इच्छा, पवित्रीकरण माझं होईल, माझं जीवन ख्रिस्तासारखं बनव, प्रार्थना करण्याची इच्छा, पवित्र गोष्टींमध्ये वाढण्याची इच्छा. पण पाऊल म्हणतोय की आपला आणि आत्म्याचा आणि देहाचा सारखा झगडा होत असतो, आणि देह आपल्याला आपला उर्वरित पापी स्वभाव जो आहे तो सारखं ह्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करतो. पण जे आत्म्याच्या प्रेरणेने जगतील ते नियमशास्त्र पूर्ण करतील, आणि जे प्रीतीच्या नियमाने चालतील आता आत्म्याच्या सामर्थ्याखाली, त्यांच्यावर हे नियमशास्त्र नाहीये, कारण ते देवाला संतोष देत आहेत. तर इथं जेव्हा आपण येतो, कधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय आहे नवीन करारामध्ये मंडळीला सारखं सारखं असं शिक्षण देण्यात येतं की पवित्र व्हा, लबाडी करू नका, एकमेकांवर क्रोधिष्ट होऊ नका. कशामुळे शिकवण देतात? कारण विश्वासणारे जे आहेत, जरी विश्वासणारे बनलेले तरी त्यांच्यामध्ये ते उरलेला पापाचा स्वभाव ह्या पापी देहामध्ये राहत असताना, म्हणून हे शिक्षण देणं गरजेचं आहे. आता हे लोक तर थेसलनिकास प्रांतामध्ये राहत होते, आणि फार मी तुम्हाला सांगितलं ह्या ग्रीक संस्कृतीबद्दल, अमंगळ ही संस्कृती होती आणि तिकडे सगळ्या प्रकारचं फ्रीडम, आणि त्यांचे सण जे असायचे त्यांच्या सणांमध्ये ते रात्रभर जेवण करायचे, दारू प्यायचे, आणि मग तंबू बाहेर जाऊन ओकऱ्या काढून परत जेवण काढायचे आणि परत जाऊन खायला बसायचे. म्हणजे देहाची इच्छा, जी इच्छा आहे ती अतिउंच रीतीने तुम्ही पूर्ण करा, सगळं फ्रीडम. आणि मग म्हणजे एका पुरुषाने एका स्त्री संगती विवाहित जीवनामध्ये शेवटपर्यंत विश्वासू राहणं हे एकदम अशी वेगळी कॉन्सेप्ट वाटायची त्या लोकांना. त्यांचे मोठे मोठे फिलॉसॉफर पण त्यांचे बऱ्याचशे स्त्रिया असायचे, बरेचसे संबंध असायचे. तर असे मोठे मोठे ज्ञानवंत लोक पण त्यांचं जीवन असं होतं, तर सामान्य माणसाचं जीवन तिकडे कशी संस्कृती असणार? म्हणून पाऊल म्हणत आहे की देवाची ही इच्छा आहे. आता योहान म्हणतोय की देवाच्या आज्ञा आपल्याला ओझीरवाण्या वाटत नाही. एका विश्वासणाऱ्याला देवाच्या आज्ञा ओझीरवाण्या वाटत नाही. एका विश्वासणाऱ्याचं देवावर प्रेम प्रस्थापित होतं आणि प्रेमापोटी तो आता देवाच्या इच्छेकडे लक्ष देतो. तर तो म्हणतोय की देवाची ही इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. म्हणजे पवित्रीकरण हा शब्द म्हणजे तुमचं जीवन आता वेगळं वेगळं होत राहावं. आता मंदिरामध्ये जे भांडे असतात ते पवित्र भांडे का आपण म्हणतो, की ते भांडे आपण इकडे तिकडे वापरू शकत नाही दुसरीकडं, आणि मग दुसऱ्या घरांमध्ये बाथरूममध्ये इकडे तिकडे घेऊन जाऊ शकत नाही, ते वेगळे केलेले आहेत भांडे. तसंच आपलं जीवन पण देवासाठी वेगळं केलेलं होत जायला पाहिजे दिवसेंदिवस, ह्या जगापासून, आपल्या पापी इच्छांपासून आणि या सगळ्या गोष्टींपासून. त्याला म्हणतात पवित्रीकरण, ख्रिस्ताच्या प्रतिरूपात घडवलं जाणं. आणि ही काय गुड न्यूज आहे, कारण देवाने मनुष्याला निर्माण केलं त्याच्या प्रतिमेत निर्माण केलं. बायबलची स्टोरी लाईन तुम्हाला सांगतो, देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिमेत घडवलं, फक्त मनुष्याला, प्राण्यांना नव्हे, प्रतिमेत घडवलं. म्हणजे एका प्रकारे जेव्हा आपण आरशात पाहतो किंवा खिडकीत कधी कधी कात असते त्या आपल्याला थोडी आपली हलकी प्रतिमा दिसते. म्हणजे मनुष्य देव असा घडवला गेला नाहीये, पण देवाच्या प्रतिमेत म्हणजे तो देवाची इच्छा जाणू शकतो, देवाचा चांगुलपणा तो देखील आपल्या जीवनामध्ये दाखवू शकतो. आपले जनावर घरामधले किंवा कुत्रे मांजरी त्यांना कधीच चांगुलपणा दाखवण्याची इच्छा होत नाही किंवा योग्य काय त्याबद्दल ते विचार करत बसत नाही किंवा मी देवाला जाणलं पाहिजे माझा निर्माण करता कोण आहे किंवा मी ह्या पृथ्वीवर माझं वर्चस्व कसं स्थापन करू. हे मनुष्याला निर्माण केलं आहे आणि मनुष्याला अधिकार दिला आणि त्याच्या प्रतिरूपात घडवलेलं आहे. पण मग काय झालं, पापाचा प्रवेश जेव्हा या पृथ्वीवर आला ते प्रतिरूप जे आहे ते विकराळ झालं. असं म्हणत नाही आपण की आता मनुष्य चांगलं काही करूच शकत नाही, म्हणजे पूर्णपणे ती प्रतिमा गायब झाली असं पण नाही आहे. पण आदामाच्या पापामुळं ती एकदम अकराळ विकराळ झालेली आहे. म्हणजे बरोबर आपण देवाचं गौरव त्याचं प्रतिमा एकमेकांवर पाडू शकत नाही पापांमुळे. म्हणून उत्पत्तीच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये जेव्हा वंशावळी देण्यात येते 5व्या अध्यायामध्ये तेव्हा लिहिलेलं आहे की आदामाचे पुत्र आदामाच्या प्रतिमेत घड होते म्हणून. आदाम देवाच्या प्रतिमेत पण हे त्याच्या प्रतिमेत. तर बायबलची ही स्टोरी लाईन आहे की ती प्रतिमा आपण एकदम हे केली, विस्कळीत केली, सर्व भयंकर परिणाम. पहिल्याच फॅमिलीमध्ये खून झाला आणि मग उत्पत्ती 6 पर्यंत काय झालं, देवाने खाली पाहिलं की प्रत्येक मनुष्याच्या अंतकरणात प्रत्येक हेतू हा दुष्टच आहे सतत, आणि म्हणे त्याने तिथं नाश करण्याचं योजिला. पण तरी त्याची दया होती कारण त्याने एक स्त्रीचं बीज हे सैतानाची शिर फोडल हे अभिवचन दिलेलं होतं आणि त्याच्या दयेमुळं त्याच्या अभिवचनामुळं त्याने ख्रिस्ताला अगोदरच निवडलं होतं आपल्यासाठी देण्यासाठी. आणि मग बायबलची स्टोरी लाईन आहे की कसं ते बीज जे आहे ते अब्राहमाला अभिवचनित करण्यात आलं की तुझ्या संततीद्वारे मी जगाच्या प्रत्येक कुटुंबाला आशीर्वाद देईन. मग उत्पत्ती 39:9 काय झालेलं आहे की यहुदाच्या वंशातून राजदंड कधीच निघावायचा नाही. तिथं पण भविष्यवाणी आहे की हे बीज जे येणार आहे ते राजबीज असणार आहे. आणि मग पुढे पुढे जेव्हा आपण बायबलमध्ये जातो दाविद जो राजा आहे तो म्हणतो की मी मंदिर बांधावं देवासाठी, पण देव म्हणतो की नाही मी तुझा पुत्र शलमोन तो मंदिर बांधल आणि त्याच्या राज्याचा अंत कधी होणार नाही. तर शलमोन तर मेला पण दाविदाच्या वंशातून असा कोणतरी येणार होता येशू ख्रिस्त. तर येशू ख्रिस्त आला आणि तो 100% देवाची प्रतिमा आहे. आपण तर त्याच्या प्रतिमेत घडवलं गेलो होतो पण 100% देवासारखा देवाचे गुण असलेला तो आपल्यासाठी नम्र होतो, दूतांपेक्षा खाली त्याचं गौरव सोडून येतो आणि आपल्यासाठी पवित्र जीवन जगतो, मरतो, पुन्हा उठतो. आणि आता बायबल म्हणते त्याच्यामध्ये जे विश्वासणारे आहेत ते आता ख्रिस्ताच्या प्रतिमेत बनवले जात आहात. कलसेकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे. तर ही आहे बायबलची स्टोरी लाईन. म्हणून हे पवित्रीकरण जे आहे ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, जे ख्रिस्तामध्ये विश्वासाद्वारे पुनरुत्थित झालेले आहेत, तेच ह्या पवित्र इच्छा आणि पवित्रीकरणामागं जाऊ शकतात. रोम 8 लिहिले की देहाचं चिंतन हे मरण आहे आणि देहाचं जीवन कधीच देवाच्या आज्ञा त्यांना पाळू शकत नाही व इच्छाही धरत नाही. तर पवित्रीकरणाबद्दल बोलत असताना जार कर्म पावलाच्या मनामध्ये आहे आणि तुम्ही वाचा 4, 5, 6, 7 आणि असे काय कारण, काय प्रोत्साहन किंवा चेतावण्या पाऊल देत आहे ज्याच्यामुळे आपण जार कर्म म्हणजे एक पुरुष एक स्त्री वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांना विश्वासू राहणं त्याच्या व्यतिरिक्त सगळा अमंगळपणा ह्या जार कर्म ह्या शब्दामध्ये येतो. आजकाल पुरुष पुरुषांसंगती, स्त्रिया स्त्रियांसंगती, मग लग्नापूर्वी संबंध आणि मग लग्नामध्ये देखील एकमेकांना विश्वासू न राहून इतर संबंध आणि मग सगळ्या प्रकारच्या वाईट सवयी त्या सगळ्या गोष्टी ह्या शब्दाच्या मध्ये येतात. तर अशी सगळी गोष्ट ह्यापासून आपण स्वतःला अलिप्त ठेवावे. तर बघा किती प्रोत्साहन आणि इशारे पाऊल देत आहेत. चौथ्या आणि पाचव्या वचनात, देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रियांप्रमाणे काम वासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. इथं काय आहे प्रोत्साहन? पाऊल काय आठवण देत आहे त्यांना? का आपण आपलं शरीर आणि हे सगळं पवित्र ठेवायचा प्रयत्न? आता त्यामध्ये काही परराष्ट्रीय लोक होते, हेलनी विश्वासणारे होते, पण त्यांना आता तो हेलनी म्हणत नाही, ते देवाचे लोक आहेत. पण बाहेरचे लोक म्हणत आहे, मंडळी बाहेरचे लोक जे जगामध्ये राहत आहेत त्याप्रमाणे आपलं जीवन होऊ नये. आपली आता पोझिशन वेगळी आहे, आपलं जे ओळख जी आहे ती वेगळी आहे. सहावं वचन, कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये, कारण प्रभू या सर्व गोष्टीबद्दल शासन करणार आहे. हे आम्ही तुम्हाला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते. कदाचित पावलाने वगैरे त्यांची संस्कृती पाहिली आणि त्यांना बजावून सांगितलेलं होतं. आता इथं प्रोत्साहन आहे का चेतावणी आहे? सहाव्या वचनात इशारा आहे का प्रोत्साहन आहे? इशारा आहे, कारण प्रभू या सर्व गोष्टीबद्दल शासन करणार आहे. एक दिवस न्याय येणार आहे आणि ज्या लोकांचं जीवन अशा प्रकारचं असतं ते त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, हे स्पष्ट बायबलचं शिक्षण आहे. मग सातवं वचन, कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. पुन्हा एक कारण देत आहे की देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केलेले आहे. पाचारण म्हणजे आपलं कॉलिंग, आणि हे कॉलिंग सेवेचं कॉलिंग नाही, हे तारणाचं कॉलिंग आहे, हे तारणाचं पाचारण आहे. आपण एक दिवस त्याला ओळखत नव्हतो आणि त्याची सुवार्ता ती घटका देवाच्या मनामध्ये होती आणि ते पाचारण आलं, तारणाचं पाचारण. तर आपलं पाचारण काय, आपलं कॉलिंग काय, ह्या अशुद्धपणेचं नव्हे, आपलं तारण पवित्रतेच्यासाठी होतं, पवित्र जीवनामध्ये आपण चालण्यासाठी. तर इथं प्रोत्साहन आहे की तुमचं पाचारण इतर लोकांसारखं नव्हे. म्हणून जो कोणी अवहेर करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हाला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्यांचा अवहेर करतो. आता इथं काय आहे, इशारा पण आहे की तुम्ही जर का हे मानत नाही तर देव जो आपल्याला पवित्र आत्मा देतो त्याचा तुम्ही देवाचा अवहेर करता. पण इथं प्रोत्साहन पण आहे, एक आठवण पण आहे की विश्वासणारे कोण, विश्वासणारे ज्या ज्या जीवन ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये तारण जेव्हा होतं आणि पवित्र आत्मा येऊन वस्ती करतो ते विश्वासणारे. देवाने एझकिएल 36 मध्ये अभिवचन दिलेलं होतं की मी एक दिवशी माझा आत्मा तुम्हामध्ये घालेन, माझे वचन तुमच्या हृदय कपाटावर येईल आणि तुम्ही मला ओळखणार. एक महान एझकिएलच्या ग्रंथामध्ये अभिवचन होतं आणि आता ते पूर्ण झालेलं आहे ख्रिस्तामध्ये. आणि आता पवित्र आत्मा देणारा देव त्यांना तुम्ही त्याचा तुम्ही अवहेर करता जर का ही आज्ञा जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावी. तर हे किती वेगळं आहे शिक्षण, फक्त येऊन मंडळीमध्ये म्हणायचं हे पवित्र व्हा पवित्र व्हा पवित्र व्हा, काय तुम्ही आम्ही आमच्या मागच्या चर्चमध्ये काहीच्या काही प्रचार करायचे, म्हणजे एक वचन वाचायचे आणि मग काय जे मनामध्ये ते बोलायचे आणि मग पुलपीटवरून म्हणायचे, ए तरुणा काल रात्री तू कुठं होतास, एक तरुणा आणि हे आणि हे, आणि अगोदर एकदम हे वाटायचं अरे बापरे काय डायरेक्ट बोलताय. पण सारखं सारखं ते बोलल्याने मग तरुण पण काय म्हणायचे, हे काय आम्हालाच हा म्हणतात, हे काय बायबल उघडतात वचन वाचतात असंच आमच्यावर टॉन्टिंग करतात. तर त्याच्यामध्ये सामर्थ्य नाहीये, वचनामध्ये सामर्थ्य. बघा आता त्यांनी हेच एक्सप्लेन करून सांगितलं असतं आणि एवढे कारणं आणि चेतावण्या दिल्या असत्या की पवित्र वचनामध्ये काय शिक्षण आहे, आपलं कॉलिंग काय आहे विश्वासणाऱ्याचं, आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे, आपलं पाचारण वेगळं आहे, परराष्ट्रांसारखं नाही आहे, पवित्रीकरण म्हणजे काय, येशू कसा आला आपल्याला पवित्र बनण्यासाठी, त्यांनी काय केलं आपल्याला विकत घेण्यासाठी, आपण त्याचे आहोत, हे शिक्षण दिल्यावर त्याचा प्रभाव नक्कीच वेगळा पडतो. मग बघा प्रेमाबद्दल तो बोलायला लागतो 9व्या वचनात, बंधू प्रेमाविषयी आम्ही तुम्हाला लिहावे ह्याची तुम्हाला गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकवले आहे. वा इथं किती सुंदर आहे की देव त्याच्या लोकांना शिकवतो. कधी कधी शिक्षक लोक असतात नसतात, लीडर लोक, पण जे ख्रिस्तामध्ये आहेत त्याच्या आत्मा आपल्यामध्ये असल्यामुळं जेव्हा ते वचन वाचतात तेव्हा देव त्यांना शिकवतो. आणि जे क्रांतिकार होते आपल्या मंडळीमध्ये, अगोदर कॅथलिक चर्च म्हणायचं नाही, बिलकुल नाही, बायबल कधीच दुसऱ्या भाषेमध्ये लोकांच्या भाषेमध्ये भाषांतर करायचं नाही त्याचं, कारण सामान्य लोक कसं बरं समजतील देवाचं वचन. म्हणून प्रिस्ट लोकच त्यांनाच वचन उघडून आणि वचनाचा उलगाडा त्यांनाच होतो. मंडळीच चर्चकडे अधिकार आहे वचनाचे मिनिंग सांगण्यासाठी, आणि ते त्यांच्या मॉनेस्ट्रीमध्ये बायबल चेनमध्ये ठेवायचे, लॅटिन भाषेमध्ये चेन लावून ठेवायचे तिकडं. नाही, हे सामान्य माणसासाठी नाही. पण मग जे क्रांतिकार मार्टिन लुथर, जॉन विक्लिफ हे सगळे उभे राहिले आणि म्हटले नाही, आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये ते म्हटले बायबल त्यांच्या भाषेत देणार. होय, काही गोष्टी फार गुड आहेत ह्यातल्या, पण जनरली सर्वसाधारण तारणाबाबत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, क्लिअर शिक्षण आहे. पण त्याला आपण आत्मिक व्हायला पाहिजे, आपला नवा जन्म व्हायला पाहिजे, आणि देव आपल्याला शिकवू शकतो. बघा इकडं देवानेच शिकविले त्यांना प्रीतीबद्दल. मग पुढे 10व वचन, आणखी अखिल मासोदोनियात सर्व बंधू वर्गावर तुम्ही ती करतच आहात, तरी बंधूंना आम्ही तुम्हाला बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी. म्हणजे प्रीतीलाच नाही का, कधी कधी लोक म्हणतात अरे फार अति झालं, अति झालं तुझं, अति झालं. कधी कधी वडील बोलत असतात त्यांच्या लहान मुलाला, पण एक देवाचा सेवक म्हणतो अशी एकच गोष्ट आहे की कधीच अति होऊ शकत नाही, आणि ती म्हणजे प्रीती. मग 12व वचनामध्ये, बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हाला कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापल्या व्यवसाय करणे आणि आपापल्या हातांनी कामे करणे ह्यांची हौस तुम्हाला असावी. इथं आता आपल्याला थोडीशी हिंट मिळायला लागती, चाहूल लागायला लागते की या लोकांना कदाचित खोटं शिक्षण किंवा काहीतरी त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन, गोंधळ आहे प्रभूच्या येण्याबद्दल, पुन्हा येण्याबद्दल. कारण त्यांनी म्हणजे स्वस्थ नव्हते ते, कदाचित अस्वस्थ होते. आणि व्यवसाय करणे, कदाचित त्यांनी ह्या गोंधळामध्ये व्यवसाय करणं थांबून दिलं होतं. इतरांवर जे श्रीमंत विश्वासणार आहेत त्यांच्यावर ते डिपेंड राहत होते. पण मग इथं पाऊल म्हणत आहे स्वस्थ राहा, व्यवसाय करणं, आणि प्रभूचं येणं होणार आहे म्हणजे आपण सगळं काही व्यवसाय व्यवसाय सोडून असंच बसायचं नाही आहे. आणि मग तो आता प्रभूच्या येण्याचे शिक्षण देणार आहे. आणि फार सुंदर हा पुढचा शास्त्र भाग आहे 13 ते 18. बंधुजन हो, म्हणजे आता नवीन टॉपिक सुरू होतोय. झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजान नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. आता पहिलं ऑब्झर्वेशन, निरीक्षण काय आहे की मेलेल्या लोकांना तो काय म्हणत आहे, झोपी गेलेल्या लोकांविषयी. म्हणजे मृत्यू हा दी एंड नाहीये. एक झोपी गेलेला व्यक्ती काय, त्याला आपण रडत बसत नाही, कारण तो झोपी गेलेला आहे, आता थोड्या तासानंतर तो उठणार आहे, म्हणजे टेम्पररी आहे ते. तसंच पाऊल म्हणत आहे जे मेलेले आहेत ते झोपी गेलेले आहेत. आता काही लोक म्हणतात की ह्या काळामध्ये ग्नॉस्टिसिझम म्हणून एक प्रकारची शिकवण होती की फक्त आत्मिक गोष्टी चांगल्या आहेत. आता ह्या सगळ्या म्हणजे जे घडवलेल्या गोष्टी आहेत ज्या आपण हाताळू शकतो, आपलं शरीर, हे सगळ्या अपवित्र आहे, फक्त आत्मा आत्मिक गोष्ट किंवा आत्मा पवित्र आहे. तर कदाचित ते लोक यांच्यावर प्रभाव पाडत होते की म्हणत होते नाही ती डेड बॉडी आहे, आता तो मेला तो व्यक्ती डेड बॉडी आहे, त्याचे हाडं कुजत आहेत, आता त्या सगळ्या अशुद्धच आहे. फक्त आपलं आध्यात्मिक पुनरुत्थान, फक्त आपलं आध्यात्मिक पुनरुत्थान आत्माच प्रगट होणार. पण मग पाऊल इथं शिक्षण देते आणि त्या काळामध्ये ते पाऊलावर पण हसले ग्रीक लोक जेव्हा पाऊल पुनरुत्थानाबद्दल बोलला, तर त्या काळामध्ये म्हणजे फार कमी क्वचित चुकीचं शिक्षण होतं पुनरुत्थानाबद्दल. बरं, ते झोपी गेलेले आहेत असं पाऊल म्हणतो. आणि मग काही लोक कॅथलिक चर्च विशेष करून ते पर्गेटरीचं शिक्षण इकडून काढतात की आपण मेल्यानंतर आपण एका झोपेमध्ये जातो, आपला आत्मा जो आहे तो झोपेमध्ये जातो आणि काहीच त्याला जाणवत नाही अवतीभोवती. आणि मग काही काळानंतर मग प्रभूचं येणं होईल तेव्हा तो उठतो. पण पाऊल म्हणतो दुसरे करिंथमध्ये की ॲब्सेंट फ्रॉम द बॉडी प्रेझेंट विथ द लॉर्ड, म्हणजे हे शरीर सोडलं की आम्ही लगेच येशूच्या सानिध्यात असणार, आपला आत्मा आणि प्रभूच्या पुन्हा येण्यासाठी वाट पाहणार. आणि प्रभूचं पुन्हा येणं होता आपलं जे नवीन शरीर जे आहे ते आत्म्यासंगती मिळणार, जे कोणी येशूमध्ये झोपी गेलेले आहेत ते, असं बायबलची शिकवण आहे. पर्गेटरीचे शिक्षण कुठून त्यांनी आणलं काय माहित. येशू पण जेव्हा दाखला सांगतो लाजार आणि श्रीमंत मनुष्य दोघं मरतात आणि दोघं त्यांचे डोळे एक नरकाग्नीत उघडतो आणि लाजार जो आहे जो अब्राहमाच्या कुशीशी बसलेला तो त्याचे डोळे तिकडे उघडतो. म्हणजे आत्मे जे आहेत येशूच्या सानिध्यात ते कॉन्शियस आहेत, म्हणजे जागृत आहेत. आणि उलट प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये हे जे प्रभूसाठी रक्तसाक्षी झाले त्यांचे आत्मे प्रभूकडे विनवणी करत आहेत की कधी प्रभू तू कधी आमच्या आत्म्यांचा बदला घेणार म्हणून, कधी तू झाडा घेणार म्हणून, तर ते बोलत आहेत. तर हे पर्गेटरीचं शिक्षण की सेवन डे चर्च पण देतं, सेवन डे ॲडव्हेंटिस्ट चर्च, की सोल स्लीप, आपला आत्मा झोपी जातो म्हणून, टोटल काही कॉन्टॅक्ट राहत नाही. पण बायबलचं शिक्षण योग्य शिक्षण असं आहे. तर मग पाऊल म्हणतोय की हे झोपी गेलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही आजान नसावे ही आमची इच्छा आहे, यासाठी की आशा नसलेल्या लोकांसारखं आपण खेद करू नये. आता जेव्हा एक व्यक्ती मरते त्या काळामध्ये तर आपल्यासारखे मेडिसिन आपल्यासारखे औषधं नव्हते आणि इथं छळणूक चालू होती तर नक्कीच काही लोक मेले असतील. पण पाऊल म्हणत आहे की त्यांच्यासाठी आपण एवढा खेद करत बसू नये. त्यांना त्या आशेबद्दलच्या शिक्षणामध्ये ते अपुरे होते, म्हणून पाऊल प्रत्येक अध्यायामध्ये आशा आशा प्रभूचे येण्याची आशा, तर त्यांना तिकडे बळकट करत आहे शिक्षणाने. आणि तो म्हणत आहे की तुम्ही आजान नसावे ही देवाची इच्छा आहे. कधी कधी लोक म्हणतात का बाबा एवढं बायबलचा अभ्यास वगैरे करायचा, काय हे सिद्धांताचा अभ्यास करायचा. पण देवाची इच्छा आहे की आपण आजान नसावे. आणि इथं परत आपल्याला समजायला लागतं की बायबलचं वचन माहिती करणं आणि जगणं ह्यामध्ये लिंक आहे. कितीतरी लोक म्हणतात काय तुम्ही फक्त बौद्धिक ह्याच्यामध्ये मागे जागता, आम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल गोष्टी शिकवा, आम्हाला प्रॅक्टिकल ख्रिश्चन बनायचंय. होय, प्रॅक्टिकल ख्रिश्चन बनायचंय, पण जर का हे बेस नसेल तुमच्या जीवनामध्ये सिद्धांतिक टीचिंगचा, तर मग त्याचा इम्पॅक्ट जीवनावर पडत नाही. पोकळीमध्ये हे ख्रिस्ती जीवन आपण जगू शकत नाही. म्हणून कलसेकरास पत्रामध्ये पाऊल म्हणतोय देव करो आणि तुम्हाला ज्ञानाच्या आत्म्याने, सर्व ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या आणि देवाच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरून टाकू. कलसेकरास 1:9 पासून तो प्रार्थना करतो त्यांच्यासाठी. तर इथं आपल्याला हे ज्ञान आणि ही माहिती मिळवणं महत्वाचं आहे, कारण जसा व्यक्ती विचार करतो तशी त्याची कृती होते, असं बायबलचं शिक्षण आहे. आपलं कृती आपल्या हृदयातून आपल्या मनामधून जसा आपण विचार करतो, आपला येशूबद्दलचा विचार फार छोटा असेल तर मग आपलं जीवन पण छोटं, आणि त्याची महिमामध्ये त्याच्या ज्ञानामध्ये आपण वाढत असू तो किती मोठा आहे, तसा आपला विश्वास आणि जीवन पण वाढत जातं. तर इथं तो म्हणतोय की आशा नाही अशा लोकांसारखं तुम्ही खेद करत बसू नये, कारण चौदावं वचन आता तो एक्सप्लेन करणार आहे की का आपण खेद करत बसू नये, का आपण आजार नसावं. येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. आता ह्या सगळ्या टीचिंगचं बेस काय, पाया काय आहे, आपण एवढे सत्कर्म केले म्हणून देव आपल्यावर खुश होईल आणि आपल्याला उठवल. आपल्या सत्कर्माबद्दल तो बोलतच नाही, आपले सत्कर्म हे घाणेरडे चिन्ह्यांसारखे. पण तो म्हणतोय येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्या बरोबर आणेल. करिंथच्या मंडळीमध्ये पण हा प्रॉब्लेम होता. काही लोक म्हणत होते की नाही हे मेलेल्यांचं पुनरुत्थान वगैरे काय नाहीये म्हणून. तर पाऊल म्हणतोय जर का मेलेल्यांचं पुनरुत्थान नाहीये तर मग येशूचं पण पुनरुत्थान नाहीये. आणि येशूचं पुनरुत्थान झालं नाही तर आपण सगळ्यात दयनीय लोक आहोत, कारण आपण पूर्ण आयुष्यक्रम अशा व्यक्तीसाठी घातलेला आहे आणि अशा आशेसाठी घातलेला आहे जी नाहीच आहे. स्वतःला पवित्र राखलेलं आहे, एवढं बायबल वाचलं, एवढं प्रार्थना केलेलं आहे, एवढं त्याच्या राज्यासाठी आपण खर्ची पडलेलो आहे, एवढं काही सगळं आपण केलेलं आहे खटपट. आणि जर काही येशू तुझं मेलेल्यांचंच पुनरुत्थान नाही आणि इथंच आपलं दी एंड होतो जीवनाचा, तर मग आपण सगळ्यात दयनीय. पण तो म्हणतो नाही, येशू उठला आहे आणि मेलेल्यांचं पुनरुत्थान आहे. मग काही लोक म्हणायचे मी कसं ते मेलेल्यांचं पुनरुत्थान असो, आपलं कसं शरीर असणार वगैरे. मग तो म्हणतो पहिले करीन 15 मध्ये की जेव्हा आपण एक बी घेतो ते बी कसं दिसतं एवढंस आणि एक वेगळं त्याचा आकार असतो, पण ते बी आपण जमिनीत पेरतो आणि मग काही दिवसानंतर ते रोपट्यात येतं वर. आता ते रोपटं किंवा ते झाड जे आहे त्या बी सारखं दिसतं का? ह्याचा आकार वेगळा होता, ह्याची जडणघडण वेगळी होती आणि ते जे आलेलं आहे त्याची वेगळी. तसंच आता ह्या शरीरामध्ये जगत असताना पहिल्या आदमासारखे आपलं शरीर आहे हाड आणि मांस, पण काय जे पुनरुत्थित शरीर जे असणार ते एकदम वेगळं असणार. पाऊल म्हणत आहे दुसऱ्या आदमाचं शरीर म्हणजे येशू ख्रिस्ताचं शरीर कसं आहे. आणि ह्या गोष्टी का बरं शुअर आहेत, कारण तो स्तोत्र 110 सांगतो की देव दाविद म्हणत आहे मी माझा देव माझ्या प्रभूला म्हणतोय की तू माझ्या सिंहासनावर बस, तुझे सारे शत्रू तुझ्या पायासनी आणल्यापर्यंत. दाविद म्हणत आहे माझा देव यावे माझ्या प्रभूला म्हणत आहे म्हणजे येशू ख्रिस्त की तुझे सर्व शत्रू तुझ्या पादासनाखाली आणण्यापर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. ही देवाची अनंतकालिक योजना आहे. आणि जर का येशू आला आणि मेला आणि उठला नाही तर तो कसं त्याच्या शत्रूंना त्याच्या पायाखाली आणणार. म्हणून हे अभिवचन जर का शुअर आहे, बायबल मधले सगळे अभिवचन जर का शुअर आणि खरे ठरले तर मग येशूचं पुनरुत्थान पण खरं होणार होतं आणि येशू तिसऱ्या दिवशी उठला. आणि जर का येशू तिसऱ्या दिवशी उठला आहे आणि आपण त्याच्यामध्ये आहोत म्हणजे आपली एक आत्मिक ऐकी झालेली आहे. तर पाऊल म्हणतो रोमकरात आतमध्ये की ज्या आत्म्याद्वारे त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे तो जर का आत्मा आपल्यामध्ये दिलेला आहे तर आपलं पण पुनरुत्थान होईल. तर इथं लिहिलेलं आहे की त्याप्रमाणे येशूद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणेल. तर त्या क्षणी प्रभूच्या पुन्हा येण्याच्या क्षणी देव जे मेलेले आहेत त्यांना घेऊन येणार आहे संतगण. पहिले त्यांचे आत्मे आणि मग शरीर एकवटले जातील, गौरवी शरीर. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्या त्या आघाडीत जाणारच नाही. आता कन्फ्युजन गोंधळ काय होता की आता हे मेलेले ते गेले, पण पाऊल म्हणतोय एक खून मी तुम्हाला देतो की जे जिवंत तुम्ही आहात ते पहिले घेतले जाणार नाही तर मेलेले पहिले घेतले जाणार वर आणि मग आपण जे जिवंत आहोत ते घेतले जाणार. म्हणजे एवढी गॅरंटी पाऊल देत आहे, म्हणजे क्रमवारी आपल्याला तिकडे समजते. 16 वचन, कारण आज्ञाध्वनी आज्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठतील. आता आज्ञाध्वनी आज्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद. आता तुतारीचा अभ्यास जर का बायबलमध्ये करा तर युद्धाच्या समयी ते तुतारी वाजवायचे किंवा सगळ्या लोकांची जमवाजमव करायच्या वेळेस ते तुतारी वाजवायचे. तर पौल आपल्याला शिकवण देत आहे की एक आज्ञाध्वनी होणार आहे आकाशात आणि खूप मोठा आवाज आणि तुतारीचा नाद म्हणजे हे ऐकवटण्याचं दृश्य आहे. त्या काळामध्ये ते 12 अंश इकडं तिकडं पांगलेले असायचे मग ते ध्वनी करायचे आणि मग एक सगळ्यांना ऐकवटायचे. तसंच पृथ्वीवर सगळे विश्वासणारे इकडं तिकडं पांगलेले आहेत आणि ही ऐकवटण्याची ही वाणी असणार आहे आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतरात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. मग जिवंत जे आहेत ते घेतले जातील आणि हा शब्द जो आहे घेतले जातील म्हणजे असं फोर्सफुल रीतीने वर घेतले जातील. असं मी आता हे कसं पकडून वर उचलत आहे तसं ते घेतले जातील आणि मग त्यांचं स्थान कुठं असणार आपण सदैव प्रभू संगती असणार प्रभू जवळ राहणार. मृत्यूमुळे आपण विभक्त होतो पण तिकडं सर्वदा प्रभू जवळ राहणार. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचं सांत्वन करा. तर समजलं की मेलेले जे आहेत त्यांच्याबद्दल आपण शोक करतो म्हणजे लागूकरण काय आहे. एक फरक असला पाहिजे. अविश्वासणाऱ्याच्या प्रतिक्रियेच्या वेळेस जो शोक होतो आणि विश्वासणाऱ्याची फ्युनरल यामध्ये फरक असला पाहिजे. फरक असला पाहिजे. तिकडं आशाहीन रडणं ओरडणं देवाला दोष देणं. माझ्या काही रिलेटिव्हच्या ह्याच्यामध्ये मी गेलो ते म्हणतात की कशाला संदेश देता आता झालं मामी गेल्या तर काहीच राहिलं नाही आपलं. अशा प्रकारचे बोलणे हा एक फरक असतो आणि एक विश्वासणाराची जी फ्युनरल असते तिथं होतं दुःख की आपल्याला त्यांची सहभागिता लाभणार नाही पण अशा प्रकारचं अनकंट्रोल कंट्रोलच्या पलीकडं अशा प्रकारचं देवाला दोष देणं आणि इतकं मोठं हे करणं आक्रोश करणं आशाहीन निराशेचा आक्रोश ते होता कामा नाही. कारण विश्वासामध्ये जर का तो मेलेला आहे तर पाऊल इकडं क्लिअर शिक्षण देत आपल्याला की प्रभू उठल्यामुळं विश्वासणाऱ्यांना सगळ्यांना माहीत असतं हृदयामध्ये माहीत असतं की प्रभू माझा जिवंत आहे. त्याने मला पापात मृत असताना त्याने उठवलेला आहे. तो जिवंत आहे. तो माझा जिवंत प्रभू आहे. सगळ्यांना आपल्याला एक विश्वास दिलेला असतो देवाने ज्यांनी पश्चाताप करून ईश्वर विश्वास ठेवलेला आहे आणि तो जर का उठला आहे तर ही गॅरंटी आहे आपल्याला की आपले शरीर कितीतरी वर कॉर्पोरेशननी कितीतरी वर 2-3 बॉडीज त्याच जागेमध्ये पुरल्या असतील पण आपण जर का विश्वासात मेलो असो तर आपल्याला गौरवी शरीर देण्यात येणार आहे. कारण प्रभूच योहान 5 म्हटलेलं आहे की माझ्या लोकांना माझी वाणी ऐकू येईल आणि ते जगतील म्हणून सर्वदा जगतील म्हणून. तर ही वाणी विश्वासणाऱ्यांना ऐकू येणार. जे जिवंत आहेत ते वर उचलले जाणार. पाऊल म्हणतो 1 करिंथ 15 अकस्मात आपण पापनी बंद करू तेवढ्या काळामध्ये आपण बदलले जाणार. 1 करिंथ 15 परत असंच शिक्षण पाऊल देत आहे आपल्याला की मी एक तुम्हाला रहस्य सांगतो म्हणतो पाऊल 50 वचन बंधुजनो मी असे म्हणतो की मांस व रक्त यांनी देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. ह्या शरीराद्वारे आपण गौरवात राहू शकत नाही कारण हे विनाशी शरीर शरीर आहे म्हणून देव आपल्याला गौरवी शरीर देणार आहे. 51 पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही तरी आपण सर्वजण बदलून जाऊ क्षणात निमिषात. 1 Corinthians 15:51-52 क्षणात निमिषात शेवटला कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ, कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपणा परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे. अरे मरणा तुझी तुझा विजय कुठे, अरे मरणा तुझी नांगी कुठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. आता इकडे एका विंचूची उपमा घ्या मनामध्ये. मरणाची नांगी हे पाप, पापामुळे एक नांगी मिळते मरणाला आणि ती नांगीने जेव्हा तो डसतो तेव्हा दी एंड होतो. आपण सगळे पापी आहोत आणि आपल्याला सगळ्यांना मरायचंच आहे. फार एक भयंकर असतं मृत्यू. एका घरामध्ये जेव्हा मृत्यू होतो तर येशू पण रडला, लाजरचं जेव्हा त्याने बातमी ऐकली त्याने आपल्या डोळ्याने पाहिलं मृत्यूचा परिणाम किती भयंकर असतो. आणि का बरं सगळे मरतात, कारण सगळे आपण पापी आहोत. लहान बालकं पण कधी कधी मरतात. आता त्यांनी तर कृतीमध्ये पाप कधी केलं नाही, पण ते आदामात असल्यामुळं आणि पापामध्ये आणि शापामध्ये हे जग असल्यामुळं ते देखील मरतात कधी कधी. तर पापाची नांगी, सॉरी मरणाची नांगी काय आहे, पाप. म्हणजे मरणाला कुठून बळ मिळतं डसायला, कारण सगळ्यांनी पाप केले. पापाचं वेतन हे मरण आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. आता देव पवित्र आहे, त्याने नियमशास्त्र दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला तो पापी ठरवतो नियमशास्त्राद्वारे. परंतु जो देव आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. पण एक परंतु आहे बायबलमध्ये, ही स्टोरी नाही आहे विश्वासणाऱ्यांची. देव आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. येशू ख्रिस्त ह्या नियमशास्त्राखाली आला, परिपूर्ण जीवन जगला, हा आपला पाप त्यांनी स्वतःवर घेतलं, आपला मृत्यू त्याने स्वतःवर घेतला आणि तो पुनरुत्थित झाला. म्हणून ही नांगी जी आता काहीच काम करू शकत नाही. विश्वासणाऱ्याला फक्त एंट्री मिळते या मरणाद्वारे देवाच्या सानिध्यात, बाकी काहीच होत नाही. तर लागूकरण काय आहे, आपण उगच मरण भयामध्ये आजही बसलो आहोत का जर आपण विश्वासणारे आहोत? होय, आपल्याला भय वाटतं की कशा प्रकारे ते मृत्यू येणार आहे. पण एका प्रकारे पाहिलं तर एवढं भय वाटायला पाहिजे नाही मृत्यूचं. जर का आपलं नातेसंबंध येशू संगती आणि देवासंगती प्रस्थापित झाले असतील तर. दुसरं लागूकरण आहे की आपलं दुःख व्यक्त करणं वेगळं असायला पाहिजे, आपण मरण भयामध्ये नसायला पाहिजे. 18 म्हणून ह्या वचनांनी एकमेकांना सांत्वन करा. ज्या आपले भाऊ बहीण त्यांच्या जीवनामध्ये असा मृत्यूचा प्रसंग येतो त्यांना जाऊन आपण सांत्वन देऊ शकतो. आपल्या मंडळीमध्ये विश्वासणारे जेव्हा प्रभूमध्ये मरतात तेव्हा जाऊन त्यांना आपण हे वचन वाचून दाखवू शकतो. फार आशा देणारे आणि धीर देणारे हे वचन आहेत की आपण म्हणजे ही सहभागिता जी आहे विश्वासणाऱ्यांची ती काही काळासाठी ती बंद पडेल, पण अनंत काळासाठी ती बंद होणार नाही. परत ती प्रस्थापित होईल. येशू जेव्हा येईल तेव्हा त्याचे लोक पुन्हा येतील. म्हणून विश्वासणाऱ्याचे जे नातेसंबंध आहेत ते अनंत कालचे येशूमध्ये. आणि मग पाऊल त्यांना शेवटी, मी 5 काही वचन वाचून दाखवतो. बंधूंनो, काळ व समय याविषयी तुम्हाला काहीही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. आता चोर काय आपल्याला SMS पाठवून येतो का, मी या दिवशी येणार, या तारखेला, या क्षणी? जो चोर आहे तो रात्री येतो, त्याच्या मनामध्ये रात्र तो पकडतो, कारण सगळे झोपी गेलेले असतील, साळसूद नसतील, अलर्ट नसतील. तर हा दिवस अविश्वासणाऱ्यांसाठी असा येणार आहे, अचानक चोर घरामध्ये आल्यावर आपला एकदम धक्का बसतो ना अचानक. तर अविश्वासणाऱ्यांसाठी हा दिवस असा येणार आहे अचानक, कारण आत्मिक रीतीने त्यांची तयारीच झालेली नव्हती, त्यांना हे वचन कधी कळालंच नाही, कधी त्यांना जिवंत आशा प्राप्तच झालेली नाही. तिसरं वचन, शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात. तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याचप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाही. आता परत फोकस अविश्वासणाऱ्यांवर आहे. त्या काळामध्ये जसं आंटी म्हटले की नोआचे दिवस ते असणार आहेत, नोआच्या दिवसामध्ये त्यांनी नोआ हा धार्मिकतेचा प्रचारक होता, ती नाव बांधत असताना तो प्रचार करत होता. पण त्यांनी काय, अरे कधी आम्ही पाऊस पाहिलेला आहे का नोआ, कधी असं काही पूर आलेला आहे का जगाच्या इतिहासामध्ये. मग आज पण अविश्वासणारे जे ते असंच म्हणतात, आपले रूढी परंपरा आहे प्रभूचं येणं वगैरे वगैरे, हे आपण मानत आलोय अगोदर पासून, असं फक्त आपण विचार करतो बाबा असं. पण काही सिरियसली जास्त घ्यायचं नाही, आपण पैशामुळे मिळवण्यामागच लागायचं, ह्याच्या मागच सत्यशेवटी पैसा हे आपला देव आहे, असंच त्यांचं जीवन चाललं असणार. खाणे पिणे व लग्नात देणे घेणे म्हणजे रुटीन ऍक्टिव्हिटीज सगळ्या. शांती आहे, निर्भर आहे, काही टेन्शन घेऊ नका. आपण काय जास्त जास्त डेव्हलप होत राहिलेलं आहे आपलं जग, भयास काही कारण नाही. नवीन नवीन संशोधन आहेत आपल्या जगामध्ये, पेट्रोल महागत आहे, आपण नुसतं काहीतरी निर्माण करू. पण अकस्मात एका गरोदर स्त्रीला कसं ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याचप्रमाणे. आता विश्वासणाऱ्यांना तर काही खुणा दिलेल्या आहेत येशूने, पण अविश्वासणाऱ्यांसाठी ते अकस्मात जसं वेदना अकस्मात येतात तसं त्यांच्यावर तो दिवस येणार आहे आणि त्यांचे निभावणारच नाही, म्हणजे त्यांनी आत्मिक तयारी कधी दाखवलीच नाही. हा, त्या पाच शहाण्या कुमाऱ्या विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे. त्या शहाण्या होत्या, त्यांनी त्यांचं तेल आणि एक्स्ट्रा तेल घेऊन गेले, विलंब लागला तरी आपल्याकडे काहीतरी असेल, विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे. आणि मूर्ख कुमाऱ्या ज्या आहेत काय नाही, त्या थोडस घेऊन गेले ते. मग ते शोधायला लागले रात्री, अकस्मात त्या ह्याचं वधूवराचं आगमन झालं आणि त्यांना चान्सच भेटला नाही. तसंच काही लोक म्हणतात की जर का प्रभू 11 वाजता येणार आहे तर 10:30 वाजता मी पश्चाताप करेल म्हणून, असं एका टी शर्ट वर लिहिलेलं होतं की प्रभू जर का 11 वाजता येणार आहे तर मी 10:30 पश्चाताप करेल म्हणून. पण त्यांनी निभावणारच नाही असं, कारण कुणाला माहित नाही नेमकं कधी प्रभू येणार आहे. चौथं वचन, बंधुजन हो त्या दिवसाने चोरासारखा तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. आता फोकस विश्वासणाऱ्यांवर आहे की त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, तुम्ही वेगळे आहात, तुम्ही प्रकाशातले आहात असं पाऊल शिकवत आहे. तुम्ही लाईट मधले आहात, तुमच्या जीवनामध्ये बदल आलेला आहे आणि तुमचं जीवितक्रम वेगळं आहे. तुम्ही आता प्रकाशामध्ये आपण अलर्ट असतो ना, आपण थोडी झोपी जातो प्रकाशामध्ये, तर तसं तुम्ही आत्मिक झोप घेऊ नका असं पाऊल म्हणत आहे. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात, आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखे झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे. जर का आपण खरे विश्वासणार आहोत तर आपण प्रकाशाची प्रजा आहोत, आपण अंधाराचे कर्मे करत नाही. पापामध्येच आपलं जीवन, आध्यात्मिक झोपीमध्येच आपलं जीवन असं राहत नाही, आपण आध्यात्मिक रीतीने सतर्क असतो. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंकणारे रात्री झिंकतात, परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. कसं सावध असावे, आपला जीवितक्रम कसा असावा, विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घ्यावे. आता मिलिटरी भाषा पाऊल वापरत आहे, त्या काळामध्ये चिलखत घालायचे. तर सगळ्यात मेन बॉडीचे जे अवयव आहे ते झाकण्यासाठी काय, शरीरस्थान असायचं इकडचा भाग, इथं तलवार घुसली की संपलं. तसं विश्वास व प्रीती येशूच्या विश्वासामध्ये तुम्ही वाढत जा, बायबल वाचत जा, सगळे माहिती आणि देवा मला शिकव, मला तुझ्यावर अवलंबून राहायचे, तुझ्या क्रूस खांबावर, तूच माझा प्रायश्चित्त बली, तूच माझा महायाजक, ह्या ज्ञानामध्ये वाढत आणि विश्वासामध्ये अवलंबून राहत तसं राहत आणि प्रीती हे आपले मेन संरक्षण असणार आहे. मग हा विश्वास प्रीतीमध्ये दाखवत जायचं, म्हणजे ख्रिस्ती जीवन जगत जायचं. आणि तारणाची आशा हे स्थिरस्त्राण, म्हणजे हे पण महत्वाचा भाग आहे डोक्याचा. तर तारणाची आशा, सतत आपलं पुढं येणारं तारण काय, कसं तो दिवस असणार आहे, कसं आपण स्वर्गात असणार आहोत, काय काय लिहिलंय बायबलमध्ये पुढं येणाऱ्या गोष्टींबद्दल, त्याबद्दल विचार करत राहणं. तसं जर का आपला जीवनक्रम आपण व्यतीत करत असू तर आपण सतर्क राहू, तो दिवस चोरासारखा येणार नाही आपल्यावर. आणि जर का आपण असंच आध्यात्मिक ह्याच्यामध्ये नसू तर मग चोरासारखा अचानक तो दिवस येणार. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे. देवाने आपल्याला क्रोधासाठी नेमले नाही, विश्वासणाऱ्यांना येशू ख्रिस्ताद्वारे आपण बचावलो जाऊ म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे, अपॉइंटमेंट केलेला आहे. 10 वचन, प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला ह्यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपी झोप घेतलो असो झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत आहोत. जरी आपण मेलो किंवा जिवंत असलो त्या दिवशी, त्याच्या संगती आपण जिवंत असू. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा असे तुम्ही करतच आहात. आणि म्हणून आपल्याला एक जबाबदारी आहे विश्वासणारे या नात्याने, आपण एकमेकांना ह्या गोष्टी आठवण केली पाहिजे, सारखं डिस्कस करायला पाहिजे ह्या भविष्याच्या येणाऱ्या गोष्टी. त्याच्यामुळं म्हणजे फक्त वादविवादासाठी नव्हे तर त्याबद्दल बोलत राहायचं. जे निराश आहेत त्या लोकांना जाऊन हे शिक्षण द्यायचं, विशेष करून प्रभूच्या पुन्हा येण्याबद्दल, त्यांना आशा प्राप्त होती. ज्यांच्या फॅमिलीमध्ये डेथ झालेली आहे त्यांना जाऊन ही आठवण करून द्यायची. आणि विशेष करून आपण जागं राहायचं. इथं सेकंड कमिंगचं शिक्षण कशाबद्दल आहे, आपल्या तयारीबद्दल आहे, विश्वासणाऱ्यांच्या तयारीबद्दल. आणि इथं फार साफ साफ फरक दिलेला आहे, अंधाराची प्रजा प्रकाशाची प्रजा. एकच दिवस पण दोन वेगळ्या वेगळ्या लोकांवर कसा इफेक्ट पडणार आहे. एक लोक प्रकारचे लोक पूर्णपणे तयार नसणार आहे त्या दिवसासाठी, अचानक तो दिवस येणार आहे त्यांच्यासाठी, काहीच करता येणार नाही तेव्हा, देवाचा क्रोधाच होतो दिवस. दुसऱ्या प्रकारचे लोक जे आहेत ते जिवंत येशूमध्ये जिवंत केलेले, आत्मिक त्यांचं जीवन आहे, अपेक्षेत राहत असतात, बायबल वाचत, मनाची तयारी करत, पवित्र जीवन जगत, आशेबद्दल विचार करत, प्रीती करत असतात, म्हणून ते तयार असतात. तोच दिवस त्यांच्यावर पूर्णपणे वेगळ्या रीतीने येणार आहे, त्यांच्या गौरवीकरणाचा तो दिवस आहे. तर आज आपण विचार करूया, खरंच आपण दिवसाची प्रजा आहोत का अंधाराची प्रजा आहोत, आणि ह्या गोष्टींबद्दल आपण विचार करतो का, आपल्याला अपेक्षा आहे का अंतकरणामध्ये, खरंच ये प्रभू येशू. आपण स्वतः आपले पाप बाजूला सारून पवित्रीकरणामागे चाललेलो आहोत का, स्वतःची तयारी करत आहोत का. एक वधू जशी स्वतः तयार होते, पवित्री होते तिच्या दिवसासाठी, तसं आपण तयार होत आहोत का, कारण आपला वधूवर येशू ख्रिस्त येणार आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी. आणि ह्या आशेबद्दल इतरांना आपण सांगत आहोत का, इतरांना उत्तेजन देत आहोत का. तर हा पुन्हा येण्याच्या ह्या थेसलनिकाला मधलं हा मेन शिक्षण आहे. आणि मग क्लोजिंगच्या काही त्याच्या आज्ञा आहेत, त्या तुम्ही घरी वाचू शकता की विश्वासणाऱ्यांनी काय करावं क्लोजिंगमध्ये, त्यांचं सर्वसाधारण जीवन कसं असावं. आनंद करीत, प्रार्थना करीत, उपकार स्तुती करीत. इथं आपण थांबूया, काही प्रश्न आहेत.